चीनीमंडी.com पॉडकास्ट। फिलिपिन्स ऊस शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी घेतला जाणार तंत्रज्ञानाचा आधार। फिलिपिन्समध्ये सध्या साखर उद्योग विविध आव्हानांचा सामना करत आहे। या दरम्यान नॅशनल फेडरेशन ऑफ केन प्लांटर्स यांनी कृषी कार्यामध्ये शेतकऱ्यांची मदत करण्यामध्ये नवीनतम तंत्रज्ञानाचा शोध घेतला आहे। बैकुंठनगरमध्ये NFC सोशल हॉलमध्ये ते प्रस्तुत करण्यात आले होते। NFC चे अध्यक्ष एनरिक डी रोजास यांनी सांगितले की ड्रोनचा उपयोग शेतामध्ये मानव शक्तीच्या कमीचा एक चांगला पर्याय आहे। कंपनीचे DC क्रूज समूहाच्या रेने इम्पेरियल यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले। पारंपारिक मॅन्युअल किंवा मेकॅनिकल फवारणी प्रक्रियेच्या तुलनेत ड्रोन उर्वरकांची फवारणी गतीने करू शकतो। ते म्हणाले, एक ड्रोन प्रति उडान 10 लिटर तरल मिश्रणाचा भार वाहतो आणि केवळ 3 उड्डाणात हा हेक्टर क्षेत्राला कव्हर करतो। 2 दिवसात हा 10 हेक्टर कव्हर करू शकतो। इम्पेरियलने ला कर्नाटा, मर्सिया, सगळे कंबाकलन आणि बिनाल बागांमध्ये शेतावर केलेल्या परिसर परीक्षणाचे परिणाम दाखवले, ज्यामध्ये प्रतिटन उसाच्या उत्पादनात वाढ झाली आहे।